chinimandi.com पॉडकास्ट।
शाहू कारखाना देणार सेंद्रिय ऊस शेतीस प्रोत्साहन, समरजित सिंग घाटगे। कोरोना आणि त्याचबरोबर संपूर्ण देशभरात झालेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका साखर उद्योगालाही बसलाय। त्यामुळे आर्थिक मंदीसह असंख्य अडचणी साखर उद्योगासमोर उभ्या आहेत। या पार्श्वभूमीवर कारखाना व्यवस्थापन व सभासद शेतकऱ्यांनी एकत्रितपणे या संकटावर मात करणे गरजेचे आहे। शेतकऱ्यांनी आता सेंद्रिय ऊस शेती करावी। शाहू साखर कारखान्यामार्फत सेंद्रिय ऊस शेतीला प्रोत्साहन देणार असल्याचे शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजित सिंग घाटगे यांनी सांगितले। शाहू साखर कारखान्याच्या वतीनं ऑनलाईन ऊस पीक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कारखान्याचे अध्यक्ष समरजित सिंग घाटगे बोलत होते। या परिसंवादाला शाहू ग्रुपच्या मार्गदर्शिका सुहासिनी देवी घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी मार्गदर्शन करताना सुहासिनी देवी घाटगे म्हणाल्या, शाहू कारखान्याने नव्या तंत्राचा अवलंब करण्याबाबत कायमच सकारात्मकता दर्शवली आहे। या तंत्राचा वापर शेतीमध्ये करून एक नवा पायंडाही शाहूने घालून दिलेला आहे। सध्याच्या मंदीच्या पार्श्वभूमीवर नवे तंत्रज्ञान स्वीकारून ते आत्मसात करणे आवश्यक आहे। कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंग घाटगे यांनी देखील अनेक वाटा नव्या चोखाळून बघितल्या व त्या यशस्वीपणे राबवले सुद्धा आहेत। ऊस शेतकऱ्यांशी असा मार्गदर्शक आणि आपुलकीचा संवाद साधणारा शाहू हा पहिलाच कारखाना असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे। 1000 अधिक सभासदांनी घरबसल्या परिसंवादाचा लाभ घेतला। कारखान्याच्या 9 केंद्रातील 100 अधिक ठिकाणांहून शेतकरी सहभागी झाले होते। या परिसंवादावेळी कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयाचे शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक पिसाळ यांनी ऊस पिकातील हुमणीचे नियंत्रण व सेंद्रिय शेतीबाबत योग्य आणि सविस्तर मार्गदर्शन केले। तसेच ऊस लागवड, कीटकनाशक फवारणी याबाबतही त्यांनी माहिती दिली। स्वागत व प्रास्ताविक ज्येष्ठ संचालक वीर कुमार पाटील यांनी केले। उपाध्यक्ष अमर सिंग घोरपडे यांनी आभार मानले। कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी मार्गदर्शन केले। परिसंवादाचे संयोजन शेती अधिकारी रमेश गंगाई व CDO KB पाटील यांनी केले।